ஹே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்மசுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே குண்டலீகவரதேஹாரிவிட்டல் ஸ்ரீஜானதேவதுகாராம் ஸ்ரீஜானேஸ்வரமஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சமசந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. அபி சேத் சுதுராச்சாரோ भजते माम अनन्य भाक साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवस्थितो हि सः. नव्या अध्यायातला तिसावा श्लोक. अर्पणापासून निषेध सुरू झाला. भक्तीनी पत्र पुष्प फल पोय जो अर्पण करतो त्याची भक्तीची भेट मी स्वीकारतो असं भगवंतांनी तो नियत चित्त पाहिजे. त्यांनी आपलं चित्त उत्तम रीतीने आवरलेलं असलं पाहिजे. पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे भक्ती प्रकार ज्ञानेश्वरीत आलेले आपण एकदम पाहतो आहोत. त्यामुळे हा अर्पण करण्याचा भक्ती प्रकार सांगता सांगता भगवंत सगळी कर्म अर्पण करायला सांगतात, सगळे भोग अर्पण करायला सांगतात. जो काही होम तप ते सर्व अर्पण करायला सांगतात. अशा या अर्पण भावनेमुळे कर्म केल्यानंतर देखील कर्तृत्वाचा कोणताही भाग शिल्लक राहत नाही. अर्पण केल्यामुळे फळ घेण्याची इच्छा राहत नाही. तरी देखील जी फळं मिळतात शुभ आणि अशुभ, तर ती अधिकाधिक देह मन बुद्धीपर्यंत. त्यामुळे शुभ आणि अशुभ कर्मफलाच्या बंधनापासून करता सुटून जातो. एक प्रकारे त्याच्याकडून संन्यास होतो. एक प्रकारे भगवंताशी युक्त झाल्याचा योग त्याच्याकडून घडतो. अशा प्रकारे संन्यास योग युक्त असा तो होतो. तो मुक्त होऊन जातो कर्मापासून, कर्मफळापासून, कर्तृत्व भावनेपासून, आणि मलाच येऊन मिळतो. असा कोणीही असला तरी देखील मला येऊन मिळतो, कारण मी सर्वांच्या बाबत अत्यंत सम आहे असं भगवंत म्हणतात. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी मी अत्यंत सम आहे, समबुद्धीचा आहे, समवर्तन करणारा आहे. मला द्वेष आणि प्रिय असा कोणीही पुरुष नाही. जे जशा पद्धतीने मला भक्तात तशा पद्धतीने त्यांना समाधान देणारा मी राहतो. सर्वांच्या बाबत मी अत्यंत सम असल्यामुळे आणि मला द्वेष आणि प्रिय असे विशेषत्वांनी नसल्यामुळे जो जशा प्रकारे भजतो त्याला त्याच्या कर्माचं फळ समत्वानी देऊन मी मोकळा होतो. असं असल्यामुळे जे माझ्यावर विशेष प्रेम करतात त्यांच्याबाबत ही मी सम असल्यामुळे विशेष प्रेम करणारा राहतो. आपल्या भक्तीच्या भावनेने कर्मापासून कर्मफळापासून कर्तृत्व भूमिकेपासून अत्यंत वेगळे असे झालेले ते जेव्हा मला येऊन मिळतात तेव्हा ते माझ्यामध्येच राहतात आणि त्यांच्या ठिकाणी मी विशेषत्वाने राहतो असं भगवंत म्हणतात. जसं गंगा नदी सर्वत्र पवित्रच आहे पण हरिद्वार ऋषिकेश काशी तिथे ती अधिक पवित्र आहे. तसे मी सर्वत्र जरी असलो तरी अशा भक्तांच्या ठिकाणी माझा विशेष वास असतो. मी विशेषत्वाने या भक्तांच्या ठिकाणी असतो. असं सांगून झाल्यानंतर भगवंतांनी एक विशेष आश्वासन या अध्यायामध्ये दिलं. आतापर्यंत जो नियत चित्त होता त्याचीच चर्चा भगवंत करत होते. ज्यांनी आपल्या स्वतःला उत्तम रीतीने आवरलेलं आहे त्याचीच चर्चा भगवंत आतापर्यंत करत होते. अनन्यास चिंतयंतो माम ये जना हा परियुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं असं भगवंत म्हणाले. जे अनन्य आहेत त्यांचीच चर्चा भगवंत करतात इथपर्यंत. पण आपण सम आहोत असं सांगितल्यानंतर आणि जो जशा पद्धतीने भसतो त्याला मी तसाच प्राप्त होतो असं सांगितल्यावर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की दुराचार्यातला दुराचारी जरी मला भजेल अपिचेत सुदुराचारो भजते बाम अनन्य भाग साधू एव समंतव्य सम्यक व्यवस्थितो ही सहा. दुराचारातला दुराचारी जरी मला अनन्य होऊन भजेल तरी तो साधूच जाणावा. तो कालांतराने साधू होतो. त्याची कर्म अत्यंत सम्यक अशी घडायला सुरुवात होते. सर्व भगवद्गीतेमध्ये 9वा अध्याय हा विशेष अध्याय आहे. याचं कारण या अध्यायामध्ये दुराचार्याला देखील गती आहे असं भगवंत म्हणतात. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती तर त्वरित धर्मात्माच होतो असं भगवंत सांगतात. तसंच स्त्रिया वैश्य शूद्र यांना देखील उत्तम गतीच प्राप्त होते असं या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. हा अध्याय पतितांना पावन करणारा रामनामासारखा पवित्र असा आहे. तो या विशेष आश्वासनांमुळे झालेला आहे. भगवंतांची जी भूमिका प्रत्येक वेळेला जो जसा तसा मी त्याला या अध्यायामध्ये दुराचारी जरी अनन्य भक्तीने मला भजेल तरी देखील तो कालांतराने साधू होईल असे उद्गार भगवंतांनी काढले. असं असल्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची सोय झाली. साधू वृत्ती ज्याच्या ठिकाणी आहे त्याला परमार्थ कठीण नाही.
दुराचाराला परमार्थ कठीण आहे आणि संस्कारहीनतेमुळे अज्ञानामुळे प्रकृतीच्या चमत्कारिक ओढीमुळे दुराचार हा संभवतो. मनुष्य मात्राच्या ठिकाणी दुराचार संभवतो. दुराचारामध्ये अनेक गोष्टी आल्या, जसं असत्य वर्तन आलं, अत्यंत मोहमयी स्वार्थिक अशी भूमिका आली, हिंसा आली, दुसऱ्याला लुबाडणं आलं, अशा सगळ्या गोष्टी दुराचारामध्ये आल्या आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाणं आलं. दुराचाराच्या या अशा प्रकारच्या व्याख्या झाल्यामुळं या सर्वस्वी वाल्ह्याच्या गोष्टी होऊन गेल्या, अजामिळाच्या गोष्टी होऊन गेल्या, पिंगला गणिकेच्या गोष्टी होऊन गेल्या आणि आपल्यासारखे सगळे सुकले. दुराचाऱ्यांना आश्वासन आहे म्हणून आपण देखील या अध्यायाचं कौतुकच करतो. तेवढी मोठी गोष्ट भगवंतांनी केली. पण कळत न कळत झालेला दुराचार, ज्ञानाच्या गोष्टी कानावर येईपर्यंत झालेला दुराचार हा प्रत्येक मनुष्य मात्राकडून काहीतरी झालेला असतो. जर सावधपणाने नाही ऐकलं तर आपण आपल्या स्वतःला याच्यातून निश्चितच वगळतो. दुराचाऱ्यांचं चाललेलं आहे. कमी की जास्त हा मुद्दा निराळा. एखादा खूप मोठा दुराचारी असेल तर तुलनेने एखादा त्यामानाने कमी दुराचारी असेल. सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीवर आक्षेप म्हणून मी हे बोलत नाहीये. सदाचार पुष्कळच असेल तरी देखील दुराचाराचा थोडासा तरी अंश असण्याची शक्यता राहतेच. 100% सदाचारी आणि साधू असा जसा शुकांसारखा, व्यासांसारखा, नारदांसारखा असा तर भगवंतांना जाऊन मिळणारच आहे. पण एका व्यक्तीच्या ठिकाणी सदाचारावर प्रकाश पडलेला असताना दुराचार हा अंधारात राहण्याची शक्यता असते. संपूर्ण दृश्य हे जगात कोणीच पाहत नाही. मी ज्या वेळेला तुम्हाला पाहतो आहे तेव्हा तुमचे चेहरे मला दिसतात, तुमच्या डोक्याचा मागचा भाग मला पाहता येत नाही. मी असं गृहित धरतो की मागच्या बाजूलाही डोकं आहे. तुम्ही जेव्हा मला पाहता तेव्हा तुम्हाला माझा चेहरा दिसतो, माझा बाकीचा न दिसणारा भाग तुम्ही गृहित धरलेला आहे. तुम्ही माझी पाठ पाहिलेली आहे. पण जेव्हा पाठ पाहिलेली आहे तेव्हा समोरचा भाग पाहिलेला नाहीये. मी तुमची पाठ जेव्हा पाहिलेली आहे तेव्हा तुम्हाला समोरून पाहिलेलं नाहीये. एक बाजू जेव्हा पाहतो तेव्हा दुसरी बाजू आहे हे धरलं जातं, कल्पना केली जाते. कोणतीही वस्तू अशी नाही की ती सगळ्या बाजूनी आणि संपूर्ण तुम्ही पाहिलेली आहे. अगदी मातीचा छोटा कण देखील तुम्हाला एकाच बाजूने दिसलेला आहे. दुसऱ्या बाजूची तुम्ही कल्पना केवळ करता. दुसऱ्या बाजूला आहे असं गृहित धरावं लागतं. जेव्हा समोरून प्रकाश आहे तेव्हा या शूटिंग करता मोठी व्यवस्था झालेली आहे. पण मागच्या बाजूला अंधार आहे. मागच्या बाजूने अंधार आहे पण तो दिसत नाहीये.
कारण प्रकाश दिसतो आहे. सूर्य देखील वस्तूवर एका बाजूनेच प्रकाश पाडतो, दुसऱ्या बाजूला अंधारच असतो. जेव्हा सदाचारावर प्रकाश पडतो तेव्हा दुराचाराची बाजू झाकलेली असते, तरी ती संयमाने झाकलेली असेल, निग्रहाने झाकलेली असेल, संस्कारवशात झाकलेली असेल, पण बीजरूपाने असेल चंद्र स्वतःभोवती जरी फिरत असला तरी शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की चंद्र स्वतःभोवती फिरताना पृथ्वीवरून अशा पद्धतीने आपल्याला दिसतो की जशी एक थाळी स्वतःभोवती फिरावी. त्याची जी मागची बाजू आहे ती कोणी कधी पाहिलेली नाहीये. आमच्या बाजूला फिरणारी जी गोष्ट आहे ती एकसारखी आहे आणि त्याच्यावरच सूर्याच्या प्रकाशामुळे त्याच्या कला निर्माण होतात. पण मागची बाजू, कारण चंद्र असा फिरत नाहीये पृथ्वीच्या सापेक्ष, तो सूर्याकडे तोंड करून फिरतोय, त्यामुळे पृथ्वीच्या बाजूनी एकाच बाजूनी तो फिरतोय, एकाच बाजू नेहमी प्रकाशात आहे. पण दुसरी बाजू देखील आहे. ही जी दुसरी बाजू आहे ती बाजू अंदाजाने पाहणं भागच असतं, क्रमप्राप्तच असतं. जेव्हा सुखाची बाजू उजळून निघते तेव्हा त्याला दुःखाची एक छटा असतेच, ती दिसत नसते एवढीच. सुख आणि दुःख मिळून समग्रता आहे, प्रकाश आणि अंधार मिळून समग्रता आहे, सदाचार आणि दुराचार मिळून व्यक्तीतली समग्रता आहे. असं असल्यामुळे शक्य आहे की आपल्या ठिकाणीही काही दुराचार असेल, तो झाकला गेला असेल, दाबला गेला असेल, प्रगट झाला नसेल. म्हणून जे दुराचारी आहेत त्याच्या ठिकाणी देखील सदाचार असेल, तो आहे, तो झाकला गेलेला आहे, तो प्रकाशात आलेला नाही, पण समग्रतेमध्ये दुराचाराबरोबर सदाचार हा गृहितच आहेच त्याच्या ठिकाणी. कोणीही व्यक्ती संपूर्ण दुराचारी शक्य नाही आणि संपूर्ण सदाचारी शक्य नाही. म्हणून सदाचारी व्यक्ती जेव्हा परमात्म्याला प्राप्त होते तेव्हा सदाचाराचा इतका वर पगडा राहतो की त्यामुळं सदाचार आणि प्रकृतीमध्ये असलेला झाकला गेलेला का होईना दुराचार याला ओलांडून तो परमात्म्यालाच प्राप्त होतो, तो मुक्त होतो. विमुक्त माम उपैष्यसी, मला येऊन मिळतो. तसा दुराचारी देखील विमुक्त होतो. दुराचारी हा भगवंतांना प्राप्त होण्यासाठी सदाचारी होणं आवश्यक आहे. सदाचारी होण्याची आवश्यकता भगवंत कुठे दडवत नाहीत. लोकमान्य टिळक असं म्हणतात की भगवत भक्त दुराचारी असला तरी देखील तो भक्त आहे एवढ्या खातर भगवंतांना आवडतो असा याचा अर्थ घ्यायचा नाही. ते असं म्हणतात की प्रथम दुराचारी, पण वृत्ती आणि बुद्धी भगवंताकडे वळली की मग दुष्कृत्य घडणं हळूहळू कमी होतं, बुद्धीतला दुराचार देखील हळूहळू कमी होतो आणि तो क्रमाने धर्मात्मा होऊन सिद्धी प्राप्त करतो. भगवद्गीतेमध्ये सर्व ठिकाणी समानत्वाने ही भूमिका भगवंतांनी सांगितलेली आहे.
दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताकडे येण्याच्या वृत्तीचा जर अभिक्रम सुरू झाला तर त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय आहे म्हणजे अडथळा न येता या अभिक्रमाला नाश कधीही नसतो असं भगवंतांनी सांगितलं. त्यामुळे स्वल्पमाप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात म्हणून या धर्माचं स्वल्प आचरण देखील महत्व भयापासून क्रमाने सोडवल्याखेरीज राहत नाही असं भगवंतांनी सांगितलं. अभिक्रम एकदा सुरू झाला, एकदा दुराचार्याच्या मनात चित्तामध्ये बुद्धीमध्ये जेव्हा अंधकार होता पण प्रकाशाची एक तिरीप आली वाघ्याच्या अंतःकरणात बुद्धीत एक तिरीप आली की आता त्याला नाश नाही. या धर्माचं स्वल्प आचरण देखील महद्भयापासून सोडवतं असं भगवंत म्हणतात. लोकमान्य असं म्हणतात की जिज्ञासा ही कर्मविपाकाचं तोंड उघडल्याखेरीज राहत नाही, तो एखाद्या चरकात पाठवलेल्या वस्तूसारखा होतो. जसं चरकात गेलेल्या वस्तूला मागे येता येत नाही त्याला पुढे जाण्याखेरीज गत्यंतर नसतं, तसं या धर्माविषयी जिज्ञासा जरी निर्माण झाली तरी आणि त्या जिज्ञासेपोटी थोडं सत्कृत्य आरंभ जर झालं तर परत मागे येणं होत नाही, त्याला पुढे पुढेच जावं लागतं. जनकादिक देखील एकाच जन्मामध्ये तिथपर्यंत गेले असं धरता येत नाही. अनेक जन्म संसिद्धा हा ततो याती परांगतीं, अनेक अनेक जन्मांनंतर तिथपर्यंत जाणं होतं. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणून ही जी सगळी वचनं आहेत या सगळ्या वचनांचा सिद्धांत सातव्या अध्यायात खरा सांगितलेला आहे. अनेक जन्मांनंतर ज्ञानी पुरुष मला येऊन प्राप्त होतो, त्याच्यात दुराचारी देखील आला, कर्माचं स्वल्प आचरण सुरू करणारा देखील आला आणि योगी देखील आला. प्रयत्नात यतमानस्तु योगी संशुद्ध किं दिशहा. प्रयत्न आणि आपल्या स्वतःला यत म्हणजे आवरण, यमी म्हणजे ध्यानाचा अभ्यास आणि वैराग्याचा अभ्यास, यमी योगी हा संशुद्ध किं दिशहा असा होतो. त्याची पातळ हळूहळू धुऊन निघायला सुरुवात होते आणि अनेक जन्म संसिद्धा हा आणि अनेक जन्मांमध्ये त्याची ही संसिद्धी घडतच असते. प्रत्येक जन्मामध्ये तो प्रगती करतच असतो. ततो याची परांगतीम आणि यामुळे तो परमगतीला जाऊन प्राप्त होतो, पोचतो असं भगवंत म्हणतात. एका जन्माचा प्रवास आहे असं समजू नका. तुमच्या समोर असलेला जो दुराचारी आहे तो दुराचारी या जन्मामध्ये कदाचित दुराचारी म्हणूनच मरेल. पण त्यांनी आरंभलेला थोडा थोडा सदाचार काय जो असेल तो त्या सदाचाराला हाताला धरून तो अनेक जन्मांनंतर कधी ना कधीतरी तिथे पोहोचतोच. तसा हा सिद्धांतच आहे, हा कर्मविपाक आहे. कोणी कोणी असं समजतं की हा भक्तीतला कर्मविपाक आहे. अतिशयच दुराचारो भजते माम अनन्य भाक. दुराचार्यातला दुराचारी मला अनन्य भक्तीनी जर भजेल साधुरेव सुमंतव्य हा तर तो साधू त्याला म्हणावं. सम्यक व्यवसितो ही सहा तो साधू म्हणून ओळखला जातो.
पण खरं तर भक्तीतला कर्मविपाक, कर्मातला कर्मविपाक, योगातला कर्मविपाक असा कोणताही प्रकार नाही. लोकमान्य भक्तीला कर्मापासून वेगळे समजले, ध्यानालाही कर्मापासून वेगळे समजले, म्हणून त्यांनी कर्मातला कर्मविपाक, ध्यानातला कर्मविपाक, भक्तीतला कर्मविपाक अशा प्रकारे भेद केल्याचं दिसतं. पण जिथं भक्ती ही सर्व गुणांनी युक्त आहे, भक्तीमध्ये ध्यान येतं, भक्तीमध्ये कर्म येतात, भक्तीमध्ये श्रद्धा, प्रेम, उपासना या गोष्टी येतात, भक्ती ही टिळे माळांची अशी जी समजली जाते तेवढीच भक्ती नाहीये. उलट ती भक्तीची अत्यंत बाह्य अंग म्हणून आहेत. 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ध्यानेनात्मनि पश्यन्ती केचिद् आत्मानमात्मना अन्ये तु सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये तु एवम् अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. कोणी ध्यानाने, कोणी ज्ञानविचाराने, कोणी कर्माने, तर हे ज्यांना समजत नाही तर ते श्रवण करून तिथपर्यंत पोचतात. त्यामुळे ध्यानाने असा उद्गार आल्याबरोबर जे ध्यान मार्गी आहेत त्यांना असं वाटतं आपल्या मार्गाचा झाला उल्लेख, आणि जे केवळ कर्मावर अभिमान ठेवणारे आहेत त्यांना असं वाटतं की आपल्या मार्गाचा झाला उल्लेख, आणि जे केवळ ज्ञान विचारांनी आणि तत्वचिंतनाने जाऊ इच्छितात त्यांना वाटतं आपला झाला उल्लेख. पण कोणीतरी सांगितल्याखेरीज ध्यान हे कठीण आहे. कोणीतरी ज्ञान विचार शिकवल्याशिवाय ज्ञान विचार हा कठीण आहे, आणि कर्म मार्ग तर फारच कठीण आहे. कारण कर्म करताना बोध राहायला बाजूला आणि इंद्रियांची आणि विषयांची सतत गाठ पडत असते, त्यामुळे कर्ममार्ग हा अजूनच कठीण आहे. म्हणून भगवंतांनी येतु सर्वाणी कर्माणी मयि सन्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषा महं समुद्धर्ता असे उद्गार काढलेले आहेत. सर्व कर्म भगवंतांना अर्पण करून करणं, अनन्य होऊन माझं ध्यान करणं आणि वर उपासना करणं, याच्यातला उपासना हा स्वतंत्र मार्ग, ध्यान हा स्वतंत्र मार्ग, एकाच जीवनामध्ये या सर्व गोष्टी असल्या पाहिजेत. एकाच जीवनामध्ये कर्म आहेत, ध्यान आहे, श्रद्धा प्रेम आहे, भक्ती आहे, नामस्मरण आहे. जीवनामध्ये बाकी काही नाही आणि फक्त नामस्मरण आहे. जीवनामध्ये बाकी काही नाही आणि फक्त ध्यान आहे. जीवनामध्ये अन्य साधनं नाहीत आणि केवळ कर्म आहेत. रखरखीत शक्य नाही, फार कठीण आहे. त्यामुळे ही देखील जी वचनं आहेत, ही वचनं नेहाभिकर्म नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, हा कर्ममार्गातला विपाक असं म्हणता येणार नाही तर एकूण मार्गातला विपाक या सर्व वचनांमध्ये व्यक्त होतो. प्रयत्नात यतमानस्तु 6व्या अध्यायात तशा प्रकारचा प्रश्न विचारला, म्हणून भगवंतांनी परत एकदा सांगितलं जे 2व्या अध्यायात सांगितलं ते. अयतिः श्रद्धयोग्येते योगात चलित मानसः, नियम धरला, व्रत करायचं राहिलं, इंद्रिय संयम तुटला आणि श्रद्धा देखील डळमळीत झाली, योगापासून मन चलित झालं आणि देह ठेवला, आता गती काय? अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा अर्जुनाने 6व्या अध्यायात विचारला तेव्हा भगवंतांनी सांगितलं की प्रयत्नांनी एकदा सुरुवात झालेली आहे तर या नाहीतर पुढच्या अशा जन्मामध्ये तो काही ना काही मिळवतच राहील आणि मिळवत मिळवतच तो परमगतीला प्राप्त होईल. तसंच याही ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी भगवंतांनी दुराचारी आहे आणि भजत माम अनन्य भाग हे भजन त्याच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने सुरू होईल काही सांगता येणार नाही. फक्त एखाद्या वारी गुरुवारी मंगळवारी रविवारी एका देवाला जाऊन हार घालायला इथपासून देखील त्याच्या जीवनात सुरुवात होईल सांगता येत नाही. जसं ध्यानाने आत्मदर्शन होतं तेव्हा ध्यान हे प्रधान आणि त्या जीवनामध्ये ज्ञान विचार आहेत कर्म आहेत श्रवण आहे. एका साधनेत बाकीच्या साधना देखील आहेत एखादी प्रधान तसं याच्या जीवनामध्ये कुठेतरी भक्तीचा नामस्मरणासारखा पूजेसारखा असा प्रकार प्रथम सुरू होतो एवढाच अर्थ घ्यायचा. हा दुराचाऱ्यातला दुराचारी आणि जो एकदम वाल्या म्हणून आपण पाहायला नको. थोडा बहुत दुराचार करणारा कोणीही कुठून तरी प्रथम सुरुवात करतो आणि त्याला दोन वर्तनामध्ये म्हणजे एरवीचं त्याचं असलेलं दुराचाराचं वर्तन आणि भगवत पूजेसारखं सात्विक वर्तन याच्यामध्ये सात्विक वर्तनामध्ये मिळणाऱ्या शांतीचा अथवा सुखाचा थोडा थोडा अनुभव यायला लागतो आणि दुराचारातली रुची त्याची हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. त्याला थोडा थोडा आनंद मिळायला सुरुवात होते आणि त्या आनंदाकरता तो पुढच्या दिवशीही करतो त्याच्या पुढच्या दिवशीही करतो अशी त्याची सुरुवात होते. टोकाची उदाहरणं म्हणून नेहमीच पिंगला वेश्या मिथिला नगरीमध्ये राहणारी एक स्त्री तिने छंद म्हणून एक पोपट पिंजऱ्यामध्ये पाळलेला होता आणि ती मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने त्याला राघव राघव म्हणून हाक मारत असे हाका मारत असे. फावल्या वेळेला ती त्या पोपटाशी राघव राघव अशा हाका मारून बोलत असे. एके दिवशी संध्याकाळच्या उदास वेळेला व्यवसायाच्या चिंतनामध्ये निमग्न होऊन अस्वस्थ झाल्यानंतर अत्यंत व्याकुळता चित्ताला येऊन तिने पिंजऱ्यातल्या पोपटाला राघव राघव म्हणून हाका मारायला सुरुवात केली. जी आर्तता तिला प्राप्त झालेली होती त्या आर्ततेने तिला त्या हाक मारण्यात अधिक अधिक सुख वाटायला लागलं. तिच्या वृत्ती अंतर्मुख झाल्या. व्यवसायाच्या चिंतेमुळे सुरुवातीला हात मारत होती पण नंतर आर्ततेमुळे समाधान वाटायला सुरुवात झाली हाका मारल्यामुळे. आणि राघव असं म्हणता म्हणता संस्कारवशात जे काही थोडे बहुत संस्कार असतील तिच्या मनात पवित्र भाव निर्माण व्हायला सुरुवात झाली. तिची चित्तशुद्धी झाली आणि मग तिला याचा छंदच दडला. त्यामुळे ती पुढे सदाचारी झाली भगवत भक्त झाली आणि तिचा उद्धार झाला अशी हकीकत आहे. तो अजामिळ म्हणून कान्य कुब्ज देशातला एक ब्राह्मण विद्वान पण आपलं कुटुंब सोडून एका शूद्र स्त्रीच्या घरी जाऊन राहायला लागला. बरीच वर्ष तिथे राहिल्यानंतर आणि त्याचं आचरण देखील अतिशय शूद्रासारखं होऊन गेल्यावर देखील त्याच्या चित्तामध्ये त्याचा धाकटा मुलगा नारायण नाव त्याचं, त्याच्याबद्दलची प्रीती मात्र तशीच होती. आणि तो आजारी पडला तेव्हा त्याला स्वाभाविकपणे आपल्या मुलाची आठवण यायला लागली. म्हणून तो अत्यंत आर्ततेने नारायण अशा हाका मारायला लागला, त्यांनी धोशा धरला. असं म्हणतात की मुलाच्या निमित्ताने का होईना, पण आर्ततेने नारायणाला हाका मारल्यामुळं विष्णुदूत यमदूतांना पाश टाकू देईनात. आणि मृत्यूसमयी अजामिळाने त्यांचा संवाद ऐकला, यमदूत पाश न टाकता तसेच माघारी गेले विष्णुदूतांनी विरोध केल्यामुळं. ही घटना आठवून त्याच्या मनामध्ये मोठी कृतज्ञता निर्माण झाली. त्याचं चित्त नारायण या भावाने व्यापून गेलं. तो सदाचारी बनला, त्याची कर्मे सुधारली, तो भगवत भक्त झाला आणि मुक्त झाला. दुराचारातला दुराचारी देखील मुक्त होण्यासाठी भगवंत ते सदाचारी होणं, त्याची कर्म सुधारणं, त्याला अनुसंधान प्राप्त होणं, त्याची चित्तशुद्धी होणं, त्यांनी ध्यानादी उपासना करणं हे सगळं आवश्यकच मानतात. असं कोणाला कन्सेशन नाहीये की तो दुराचारी आहे पण भक्त आहे म्हणून मग त्याला विशेष कन्सेशन. पण दुराचारापासून सुरुवात करून देखील नंतर तो सदाचारी होईल आणि तो मुक्त होऊन जाईल. कारण आज केलेल्या कर्मांचे संस्कार आपल्या चित्तावर, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर हे उमटल्याखेरीज राहत नाही, चांगल्या अथवा वाईट. आणि चांगल्या कर्माचे संस्कार तशा प्रकारची अंतर्व्यक्ती घडवत असतात. नाम घेतल्यानंतर जे समाधान प्राप्त होतं त्या समाधानापोटी परत नाम घेतो, त्याचाही संस्कार परत बुद्धीवर होतो, चित्तावर होतो, अंतःकरणावर होतो. परत समाधान शांती मिळते, परत नाम घेतो. अशा न्यायाने दुराचारी देखील उद्धरून जातो असं भगवंत सांगतात. अपिचेत सु दुराचारो भजते माम अनन्य भाक. म्हणून दुराचार्यामध्ये एक अप्रगट साधू हा असतो. आपण दुराचारी पाहिलेला असतो पण मागच्या बाजूने साधू उभाच असतो. आणि कुठल्याही साधूच्या माग कदाचित तो जर देशावर असेल तर, त्याला जर आत्महित लाभलं नसेल तर, आचरणाने केवळ साधू असेल तर त्याची कधीही गडबड होण्याची शक्यता आहे. म्हणून भगवंताला प्राप्त होणं म्हणजे दुराचार आणि सदाचार या दोन्हींना ओलांडून, देहभावालाच ओलांडून भगवत भावाला प्राप्त होणं. ऐसे भजते मी प्रेम भावे, जया शरीरही पाठी न पवे, तेही भलतया व्हावे जातीची. या कुठल्याही जातीचा असला तरी चालेल. जाती व्यक्ती पडे बिंदुले, प्रे
प्रेमभावाने भजत असताना भजनाची गती वाढून त्याची अधिकाधिक चित्तशुद्धी होऊन त्याची कर्म सुधारतात, त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो। तो आपल्या मनाच्या ओढी आवरण्यासाठी नामस्मरण अथवा ध्यान अशा प्रकारची उपासना करतो, त्यामुळे त्याला परत जन्माला देखील येणं टळतं। असा मनुष्य कोणत्याही जातीचा असेल तरी चालेल, हा जातीचा जो उल्लेख आहे तर तो उल्लेख हा खूप जातीवाचक धरण्याचं देखील कारण नाही। जातीवाचक आहे एका प्रमाणात, पण जातींमध्ये देखील आई वडिलांची जात मुलांना मिळत असताना मुलाची देखील एक स्वभावतः जात असते। म्हणून ब्राह्मण 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 वैश्य ब्राह्मण क्षत्रिय ब्राह्मण शूद्र ब्राह्मण आहे म्हणून कायम ब्राह्मण आहे असं होऊ शकत नाही। ब्राह्मण शूद्र देखील असतो। या आजामेळाचं उदाहरण काय आहे? हा ब्राह्मण शूद्र, तसा ब्राह्मण ब्राह्मण देखील असतो, ब्राह्मण क्षत्रिय देखील असतो, जसे द्रोणाचार्य होते तसा वैश्य 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 ब्राह्मण वैश्य क्षत्रिय वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण विश्वामित्र नाही का झाले? वसिष्ठांनी उठा ब्रह्मर्षी म्हणून त्यांना मानाने उठवलं, त्यांची इच्छाही होती, पण तशा प्रकारचा संपूर्ण अभिमान नाहीसा झाल्यानंतर केवळ जातीकुळाने क्षत्रिय म्हणून ते क्षत्रिय असं राहिलं नाही, ते ब्रह्मर्षी म्हणून वसिष्ठांनी मानले। आपले सगळे देव क्षत्रिय आहेत, भगवान श्रीकृष्ण क्षत्रिय आहेत, रामचंद्र क्षत्रिय आहेत, क्षत्रिय ब्राह्मण क्षत्रिय 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 वैश्य क्षत्रिय शूद्र असू शकतो, तसा शूद्र 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 ब्राह्मण असू शकतो, त्याच्या जातीशी काही संबंध नाही। आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा किर सेल वाटा, दुष्कृताचा अगदी वाटा असल्यासारखा सर्व दुष्कृत त्याच्या वाट्याला आलेली आहेत असा असताना देखील त्यांनी जीवित वेचिले चोहटा भक्तीची आकी, पण त्यांनी जर आपलं जीवित भक्ती करता वेचलेलं असेल, अगा अंतिमची या मती साचपण पुढले गती, म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेकी, या प्रकरणाची सुरुवात करताना आपण जे आधीचे श्लोक पाहिले त्याच्यामध्ये देवान भावयता नेन ते देवा भावयंतु वहा, तो नाही कोणता कोणता श्लोक, यांती मद्याजिनो किमान, यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता। जर अंती म्हणजे सर्व जीवनभर म्हणून अंती देवांची भावना असेल तर देव लोकाला जातो, पितरांची असेल तर पितर लोकांना जातो, भूत पिशाच्य अशी भावना जन्मभर असेल तर भूत पिशाच्य भावनेला जातो, आणि यांती मद्या जिनोपिमाम, आणि ज्यांनी सतत माझी भावना केली ते देह त्यागानंतर मलाच येऊन प्राप्त होतात असं भगवंतांनी सांगितलं। अगा उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडल्या गहन कवन तयाचे, म्हणून प्रतीतीच्या पोटीचे पाणी नहावे, तो गेला तर सरळ मला येऊन मिळतो, कारण आधी जीवनभर तो मलाच येऊन मिळालेला होता,
त्या न्यायाने अगा अंतिम जीवा मती साचपण पुढील गती म्हणून जीवित जेणे भक्ती दिभलो शेखी तो आदमी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी ऋषीचं कुळ पाहायचं नसतं नदीचं मूळ शोधायला जायचं नसतं माहिती आधी काय होता आधी काय होता ते आधीची गोष्ट झाली आत्ता या क्षणाला तो भगवत भक्त आहे आत्ता या क्षणाला तो मुक्त आहे चुका तर प्रत्येकाच्या हातातून घडलेल्या असतात शक्यता असते दुराचार तर कमी अधिक प्रत्येकाच्या कडून घडलेला असतो शक्यता असते तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमीची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला महापुरामध्ये खरं म्हणजे बुडत होता पण न मरता बाहेर एखादा पडावा तयाचे जीवित ऐल थडिये आले म्हणून बुडते बुडालेपण जेवी वाया गेले त्याचं जीवित देहासकट ऐल थडीला आलं बुडता बुडता वाचल्यामुळं म्हणून बुडालेपण जेवी वाया गेले त्यामुळे बुडालेपण आता राहिलं नाही त्यांनी मुळेची पाप केले शेवटली आहे भक्ती त्या प्रकाराने पाप केलेलं उरलंच नाही शेवटी भक्ती म्हणून भक्ती भक्त होऊन गेला आणि मला येऊन प्राप्त झाला मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की नाही अशा थंडीच्या वेळेला अजाणतेपणाने 10-12 वर्षांचा असताना मी कुत्र्याला दगड मारलेला आहे आणि नंतर 2-2 दिवस ते कुत्रं लंगडत चाललेलं मी पाहिलेलं आहे हा दुराचारच आहे बाभळीच्या झाडावर पुष्कळ सरडे होते आमचा छंद असे की आपलं नेम किती अचूक म्हणून सरडे मारायचे न कळता पण दुराचारच आहे प्रत्येकाने जर काही आठवलं तर कदाचित असेल काही ना काहीतरी घडलेलं असेल आता जीवित ऐल थडिये आलं म्हणून बुडालेपण जेवी वाया गेले नाहीतर कोणाकोणाची प्रगती अशी होते की सरडे मारता मारता आणि काही मारायचं माझ्या माहितीचे एक कुटुंब त्या सांगत होत्या की मी माझ्या भावाला सांगत होते की कुठून घरात पैसे येतात मुलगा काही काम करत नाहीये आणतोय घराला रंग देतोय पहा असं नका करू विचारा तो कोणाकरता तरी काम करत होता आणि शेवटी या दोहरहडपशी कुठेतरी एन्काउंटर मध्ये पोलिसांनी मारून टाकला दुराचारी चढत्या वाढत्या क्रमाने दुराचारी बनू शकतो आणि दुराचाराला मागे येण्याची देखील सोय असते दुराचाऱ्यामध्ये तेवढा दुराचार आमचा नाही असं म्हणून जसं आपण आपल्या अंगावरच्या फोडाला किती जपतो माझा फोड म्हणून कोणाचा धक्का नको लागायला तसं आपले दोष किंवा आपल्या दुराचाराला आपण जपू शकू आपण सांगू नाही शकणार की आम्ही असा असा दुराचार केला पण प्रत्येकाला माहीत असेल काही ना काहीतरी कदाचित असेल देखील नसेलही पण असण्याची देखील शक्यता आहे असं मी म्हणे पण जीवित ऐन थडीवे आले म्हणून बुडाले पण जवळ वाया गेले तेही निरवची पाप केले शेवटली भक्ती या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थी नाला पश्चाताप झाल्यानंतर नाहुनी मज आतू आला सर्व भावे पश्चातापाचं मात्र असं पाहिजे की अनुतापेन शुद्धती असं म्हटलेलं आहे पण अनुताप झाला असला पाहिजे वाईट वाटलं पाहिजे आणि परत ती कृती केली न पाहिजे तर अनुताप म्हणायचं नाही तर रोज अनुताप अडचणीत आला की घरी येऊन रडतोय आता परत असं करणार नाही म्हणतंय आणि परत थोड्या दिवसांनी परत तसंच सगळं सुरू परत कुठेतरी बाहेर चिंता बसला की घरी येऊन रडतोय याला अनुताप म्हणत नाहीत आता मी परत असं करणार नाही आता माझे डोळे उघडले असं म्हणतोय पश्चाताप म्हणजे परत ती गोष्ट न करणं खरोखर वाईट वाटणं आणि परत त्या मार्गाला न जाणं म्हणजे पश्चाताप तरी आता पवित्र तयाचे चिकुळ अभिजात्य तेची निर्मळ जन्मलोयाचे फळ तयाचीच जोडले आता अभिजात निर्मळ कुळ असावं तसं त्याचं निर्मळ कुळ झालं त्यांनी स्वतःला शुद्ध पवित्र असं करून घेतलं जन्माला आल्याचं फळ त्याला प्राप्त झालं जीवनाचं चरम लक्ष त्याला मिळालं तो सकळही पडी मला तपे तोची तपी मला कोणी याचा असा अर्थ करतात की एकदा शुद्ध झाला आणि भगवंतांना प्राप्त झाला की मग सगळं वाचून काय होणार त्यांनी सगळं वाचल्यासारखं झालं त्याला वाचण्याची इच्छा देखील होते आणि वाचतो देखील असं समजू नका तो वाचत नाही यथाशक्य अभ्यास तो करतो तपे तोच तपी मला केवळ पवित्र झाला आणि भक्ती केली म्हणून तप केलं नाही असं नाही तप तो तप ही करेल त्यांनी काही तप ही केलं कारण पश्चाताप ही गोष्ट आहे एक आणि दुसरं म्हणजे ज्या वर्तनाने तो परमात्म्याला प्राप्त झाला ते वर्तन देखील आहे जसं वाल्मिकी नाम घेतलं त्यांनी पण मग शास्त्रग्रंथांचा अभ्यासही घडला सगळं घडलं अष्टांग अभ्यासीला योगतेने तो हे सगळं करतो वर्तन शुद्धी ही गृहितच आहे नंतर पाठोपाठ वर्तन शुद्धी ही होईल होते व्हावी हे असं बहुत पार्था तो उतरला करणे सर्वथा मग त्याची सुरुवात अशी झाली श्रद्धा प्रेमापासून मग त्यांनी तपही केलं ध्यानही केलं शास्त्राचा अभ्यासही केला आणि कर्म देखील त्याची उत्तम व्हायला लागली दुसऱ्या अध्यायात तिसऱ्या अध्यायात सांगितली तशी जयाची अखंडगा आस्था मजची लागी अवघिया मनोबुद्धीची या राहटी भरवणी एकनिष्ठेची पेटी मज माझी किरीटी निक्षेपिली जेणे मन बुद्धी याची जी राहटी आहे त्याच्यामध्ये तो माझ्याशी एकनिष्ठ राहायला लागला एकनिष्ठेची पेटी भरून मला ज्यांनी अर्पण केली निक्षेपिली जेणे क्षिप्रम भवती धर्मात्मा असा त्वरित धर्मात्मा होतो शाश्वत शांती निगच्छती शाश्वत अशा शांतीला प्राप्त होतो कौंतेय हे अर्जुना प्रतिजानेही चांगला समजून रहा नमे भक्त हा प्रणश्वती माझा भक्त कधीही विनाश पावत नाही ज्या ज्या आश्वासनांकरता हा अध्याय पवित्र आहे त्याच्यातलं एक फार मोठं आश्वासन आहे, माझा भक्त माझ्या भक्ताला कधीही नाश नाही। थोड्यांनी सुरुवात करून देखील हळूहळू तो पूर्ण भक्त होऊन जातो। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।